हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णो शयोषसेमा वर्धन्तु वां गिरः जिह्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च माधीतम् च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च मोजश्च मे सहश्च मायुश्च मे जरा च मात्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुवंशि च मे शरीराणि च मे ज्येष्ठम् च माधिपत्यम् च मे मन्युश्च मे धामश्च मे मश्च मे मश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वशश्च मे त्विशिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे जनिष्यमाणम् च मे सुप्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपतम् च मरुद्धम् च मवृद्धिश्च मे क्लुप्तम् च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त मिलिंददा आपल्याला सांगणार आहेत। माईकचं माझं पटत नाही, गेले दोन तीन आठवडे झाले। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। परम पूजनीय स्वामी माधवनाथांची 9 जानेवारी ते 14 जानेवारी 1988 दरम्यान औरंगाबाद नांदेड गोर्ट अशी मराठवाड्याची आनंद यात्रा झाली। त्यात आम्हा 15-20 साधक साधिकांना सहभागी व्हायला मिळालं। त्यातील काही प्रसंग माझ्याकडे लिखित स्वरूपात आहेत, त्यातीलच अजून काही प्रसंग आज वाचत आहे। दिनांक 10 जानेवारी 1988 या दिवशी संत श्री दासगणू महाराज यांच्या 25व्या पुण्यस्मरण उत्सवानिमित्त स्वामीजींचं प्रवचन आयोजित करण्यात आलं होतं. नांदेडमधील एका मोठ्या सरकारी कार्यालयात म्हणजे सभागृहात हा सोहळा साजरा करण्यात आला. परमपूजनीय हरिभक्तीपरायण डॉ अनंतराव आठवले या स्वामीजींच्या परममित्राच्या आमंत्रणावरून स्वामीजींसमवेत आम्ही साधक या कार्यक्रमात उपस्थित होतो. दासगणू महाराज आणि त्यांचे अंतरंग शिष्य अनंतराव म्हणजे आप्पा या दोघांचा तेथील जनमानसावर चांगलाच पगडा असावा. त्या उत्सवासाठी नको नाही तर खरं तर मला खाली वाकायला लागतं. त्या उत्सवासाठी आधीच 3000 स्त्री पुरुषांचा समुदाय उपस्थित होता. सभागृहातील व्यासपीठाच्या एका बाजूस श्री दासगणू महाराजांचं पूर्णाकृती तैलचित्र होतं, तर दुसऱ्या बाजूस ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा होत्या. मधोमन स्वामीजींसाठी आसन तयार करण्यात आलं होतं. स्वामीजींचा परिचय करून देण्याचं काम संयोजकांनी बापूसाहेब भिशीकरांना करण्याची विनंती केली. बापूसाहेबांनी थोडक्यात परंतु अत्यंत समर्पक शब्दात स्वामीजींचा परिचय जमलेल्या श्रोतृसमुदायाला करून दिला. स्वामी माधवनाथांची पार्श्वभूमी काय, पुण्यात कापड दुकानदार म्हणून ते कसे नावारूपाला आले, प्रवचनकार आणि ज्ञानेश्वरी दासबोधाचे अंतरंग अभ्यासक असलेल्या स्वामी माधवनाथांची ध्यानसाधना कशी सखोल आहे, स्वरूपानंदांच्या परिसस्पर्शानं त्यांचं मूळचंच तेजस्वी जीवन कसं अधिकच लखलखीत झालं. बापूसाहेबांनी या व्यतिरिक्त काही महत्वाचे विचार सुद्धा मांडले. ते म्हणाले, अनेक संतांच्या शुद्ध परमार्थ प्रसाराच्या इच्छा अपुऱ्या राहिल्या आहेत, त्या पूर्ण कराव्यात अशी स्वामीजींची धारणा आहे. सर्व जीवन अध्यात्मासाठी वेचलेल्या या सत्पुरुषाची ही धारणा आपल्याला समजली तरच त्यांचा खरा परिचय आपल्याला होऊ शकेल. व्यक्तीतील दुर्गुण दूर करण्यासाठी जर काही शक्ती अस्तित्वात असेल तर ती म्हणजे अध्यात्माची, हे ते आवर्जून सांगतात. या परिचयाचा श्रोत्यांवर चांगलाच परिणाम झाला असावा. वारकरी संप्रदायाचा प्रभाव असल्यामुळे तेथील भाविक श्रोते स्वामीजींचं प्रवचन ऐकण्यासाठी आतुर झाले होते. स्वामीजींनी वंदे गुरुणां चरणारविंदे या प्रार्थनेनी प्रारंभ केला. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. गीतेतला 18व्या अध्यायातला 62वा श्लोक स्वामीजींचा अतिप्रिय श्लोक. त्यांनी शांतपणे बोलायला सुरुवात केली. इथल्या भूमीचं दर्शन झालं हे मी माझं भाग्य समजतो. आप्पांचं प्रेम आणि माझ्यावर असलेला त्यांचा लोभ यामुळेच मी इथे ओढला गेलो. ही संतभूमी आहे. समर्थांचं जन्मगाव जांब इथून जवळच आहे. माऊलींचं निवास, नाथांचं पैठण ही स्थानं याच भागात आहेत. अजून एक कारण म्हणजे आप्पांचा सहवास मिळावा. पुण्यात आप्पांशी भेटायला बोलायला मला मिळत नाही. इथे ते मोकळेपणानं मला जमेल, त्यांच्याशी जवळीक साधता येईल या हेतूनं सुद्धा मी इथे आलो आहे. स्वामीजींना आप्पांबद्दल अपार आत्मीयता होती. आप्पांचं तेजस्वी निस्पृह सडेतोड आणि तितकंच भावपूर्ण व्यक्तिमत्व स्वामीजींना अत्यंत प्रिय होतं. वस्तुत दोघांचेही स्वभाव प्रकृती एकमेकांपासून भिन्न, साधना तसं म्हटलं तर वेगळ्या वेगळ्या, कार्यक्षेत्र सुद्धा निराळी. तथापि या दोघांमध्ये परस्परांविषयी अकृत्रिम स्नेहभाव होता. एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम लपून राहू शकत नव्हतं. स्वामीजी पुढे बोलू लागले. आपण जाणकार श्रोते आहात, आप्तांकडून सुसंस्कारित झालेले आहात, म्हणून आपल्यापुढे प्रवचन करण्यात खरं समाधान आहे. मी मोठा भाग्यवान आहे. ज्ञानदेवांनी देवाशातील मोहिनीराजाच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्याच ठिकाणी मला प्रवचन करता आलं. पैठणला नाथांच्या वाड्यातील ज्या चौकात बसून नाथ निरूपण करत असत तिथे बसून मला नाथ भागवतावर प्रवचन करायला मिळालं. शिवथरघडीत जिथे समर्थांनी कल्याणांना दासबोध सांगितला तिथे दासबोधावर काही बोलण्याची संधी मिळाली. पावसला स्वामी स्वरूपानंदांसमोर ज्ञानेश्वरी सांगता आली हे माझं परमभाग्य आहे. मान मरातब संपत्ती गाड्या घोडे हे खरं भाग्य नाही. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी असं म्हणणाऱ्या तुकोबांच्या घरी 18 विश्व दारिद्र्य असूनही ते खरे भाग्यवान होते. हे ऐकताना अक्षरशः रोमांचित व्हायला झालं. तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावर देखील स्वामीजींनी गाथेतल्या अभंगावर निरूपण केलं होतंच. महाराष्ट्राचे चार वेद आणि हे चार वेद पसरणारे चार महात्मे यांची अशी सेवा घडणं ही फार अलौकिक घटना होती. स्वामीजींचा या संतांबद्दलचा आणि आपल्या सद्गुरूंबद्दलचा असलेला भाव किती उत्कट होता याचं वर्णन शब्दांनी करणं जवळजवळ अशक्यच आहे. स्वामीजींची अमृतवाणी एखाद्या प्रपातासारखी श्रोत्यांच्या हृदयात आनंदाच्या धारा निर्माण करत होती. तम एव शरणं गच्छ, केवळ ईश्वराला शरण जायचं आहे. वाटतं तितकं ते सोपं नाही. अहम आणि मम जाता जात नाहीत. मुळात ईश्वर कोण हेच लक्षात येत नाही, मग शरण जाणार कसं? ईश्वर सर्व भूतानां हृदय शेर्जुन तिष्ठती असं भगवंत म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाकाशात ईश्वर उपस्थित आहे, पण आपल्या मायेनं तो यंत्राप्रमाणे मानवांना फिरवत असतो. वास्तविक मी परमात्मरूप असताना देहच मी अशा समजुतीत राहणं म्हणजे यंत्रारूढ होणं. भक्त विभक्त झाला आहे. ज्ञानोबा म्हणतात, तरंगू लहानू तरी सिंधूसी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी आम्ही लोहेची मा. या अभिन्नतेचा बोध म्हणजे भक्ती. नारदांपासून ज्ञानोबादी सर्व संतांपर्यंत सर्वांनी हीच भक्ती सांगितली. अहम वाचा चित्त अंग या सर्वासहित म्हणजे सर्व भावानं. त्याला उपाय म्हणजे स्वरूपाचं अनुसंधान. स्वरूपानुसंधानम भक्ती ही अशी आचार्यांची व्याख्याच आहे. योग अवघड आहे असं म्हणतात, पण भक्ती तरी कुठे सोपी आहे. देवा तू सागर मी तुझी लहरी, दोघांशी अंतरी भेद नाही असं स्वरूपानंद सांगतात. ही शरणागती, ही भक्ती, ही सोपी आहे का? हे शरण जाणं म्हणजे कुठे जायचं शरण? आपल्या आतच शांतपणे डोळे मिटून आपल्या आत सहजच असलेल्या भगवंताचा शोध घ्यायचा. जे योगानं घडतं तेच भक्तीनं घडतं. गुलाबराव महाराजांचा माऊलींच्या समाधीसमोरचा प्रसंग स्वामीजींनी कथन केला. हरिभक्तीपरायण लयरा पांगारकरांच्या बोटातील सल्ले समाधीला स्नान घालताना चुकून समाधीवर घासले आणि तो आवाज ऐकून गुलाबराव महाराज किती व्याकुळ झाले. तो प्रसंग ऐकून श्रोत्यांचे डोळे अक्षरशः पाणावले. पुढे स्वामी म्हणाले, त्याचा प्रसाद शरणागती झाल्यावर प्राप्त होतो आणि त्यातूनच परम शांत दशा भक्ताला लाभते. प्रसाद म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद नाही, अभिन्न झाला म्हणजे प्रसाद. मग अभिन्ना या सेवा चित्त मियाची भरेल जे धवा माझा प्रसादू जाण ते धवा संपूर्ण जाहला। प्रसाद म्हणजे एकरूपतेतून आलेली प्रसन्नता। स्वामीजींच्या तर्कशुद्ध आणि भावविभोर करणाऱ्या प्रवचनामुळे अवघा समाज मंत्रमुग्ध होऊन गेला। सुमारे 50-55 मिनिटं स्वामीजींच्या ओजस्वी वाणीचा प्रवाह सुरू होता। शांत तृप्त होऊन सर्व श्रोते सभागृहातून बाहेर पडले। स्वामीजींनी अनंतरावांचा निरोप घेतला। आम्हा सर्वांना समवेत घेऊन विष्णुपुरी धरणाच्या अतिथी निवासाकडे ते निघाले। पुढील प्रसंग पुढच्या खेपेस बघूया।
खालील स्वगत फक्त आपल्यासाठी। स्वामीजी, साधारण दर मंगळवारी आपण भेटीगाठीसाठी सकाळी 9:30 ते 11 सर्वांकरता उपलब्ध असता, त्यावेळी मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यावेळेस आपण जे अध्यात्म संबंधी मार्गदर्शन करता त्याचा मलाही लाभ करून घेता यावा। त्यावेळेस आपणावर सांसारिक अडचणी बाबत केल्या जात असणाऱ्या प्रश्नाने पडणारा शारीरिक ताण हा प्रत्यक्ष दिसतो। मोठ्या स्वामीजींना झालेल्या अतिशारीरिक श्रमांबाबत आपण सर्वांकडून ऐकल्याने काळजी जास्तच वाटते। आपणावर मनोभावे आत्यंतिक प्रेम असल्यामुळेच मी हा प्रश्न विचारित आहे। स्वगत फक्त आपल्यासाठी म्हणजे फक्त माझ्यासाठी होतं बरं का? मला वाटलं आपल्या सगळ्यांसाठी आहे की काय, जेणेकरून आम्हा सर्वांनाच आपणास होणारा शारीरिक त्रास हा थोडा तरी कमी करण्यास हातभार लावता येईल का हे मनात आल्याने हा प्रश्न विचारित आहे। स्वामीजी, आपला कोणत्याही प्रकारे चुकूनही अनादर करण्याचा माझा उद्देश नाही, मी आपली चरणावर मस्तक ठेवून क्षमा मागत आहे। प्रश्न, आपण आपल्या सत्संग तसेच प्रवचन यातून सद्गुरू हे साधकाने त्याच्या सांसारिक अडचणीतून बाहेर येऊन जोमाने साधना करावी या हेतूनेच त्यांच्या सांसारिक अडचणीबाबत काही वेळेसच मार्गदर्शन करतात हे साईबाबा श्री श्रीधर स्वामी तसेच परमहंस स्वामी माधवनाथ यांची उदाहरणे देऊन बऱ्याच वेळेस सांगितले आहे। साधकाने सद्गुरूंना आध्यात्मिक अडचणी संदर्भातील मार्गदर्शनाकरताच प्रश्न विचारावेत अशी त्यांची मनापासून इच्छा असते ना, पण कधी कधी सांसारिक अडचणीबाबतच साधक प्रश्न विचारतात असे जाणवते। स्वामीजी, असे माझ्या हातून कदापि घडू नये म्हणून मी काय काळजी घेऊ याबाबत मार्गदर्शन कराल का? आपल्यावरील शारीरिक ताण हा कमी होऊन आम्हास आपले आध्यात्मिक मार्गदर्शन प्रदीर्घ काळ मिळावे यामुळे मी हा प्रश्न आपणास सविनय विचारित आहे। ही गोष्ट अतिशय खरी आहे की साईबाबा श्रीधर स्वामी या दोन संतांबद्दल तर खूपच खरी आहे की पुढे त्यांना सांसारिक अडचणी विचारणारे लोकच जास्त भेटू लागले। एवढंच नव्हे तर आता साईबाबांची ख्याती अशी झालेली आहे त्यांनी देह ठेवल्यानंतर की तिथं तुम्ही कोणताही प्रश्न घेऊन जा, नतमस्तक व्हा सुटेल। अशी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात श्रद्धा झालेली आहे आणि या श्रद्धेपोटी साई मंदिर प्रति साई मंदिर प्रति साई मंदिर अशी कितीतरी प्रति साई मंदिरं निर्माण झालेली आहेत आणि जर साईबाबांच्या आशीर्वादाने आपल्याला कोट्यावधी रुपये मिळाले तर 1000 कोटी रुपये साईबाबांच्या चरणी अर्पण करायला काही हरकत नाही अशी देवघेवही सुरू झालेली आहे. श्रीधर स्वामी महाराजांची परिस्थिती वेगळी होती. साईबाबांना त्यांच्या जीवन काळामध्येच याचा त्रास व्हायला सुरुवात झालेली होती. दादासाहेब खापर्ड्यांची जी दैनंदिनी म्हणून प्रकाशित झालेलं छोटं पुस्तक आहे त्याच्यात ते दादासाहेब खापर्ड्यांना म्हणतात की मला लोक हल्ली फार त्रास देतात आणि वैयक्तिक कौटुंबिक अडचणीच विचारत राहतात. मी कशाकरता इथं बसलेलं आहे हे कोणाला समजतच नाही. मला असं वाटतं की आपण आपल्या गावी निघून जावं. साईबाबा कोणत्या गावाहून शिर्डीला आले हे तसं अज्ञातच आहे पण आपण परत आपल्या ठिकाणी निघून जावं असं मला वाटतं असं एकदा दादासाहेबांना साईबाबा म्हणालेले होते. हे दादासाहेब खापर्डे साईबाबांकडे कशाकरता गेलेले होते हे समजून घेण्यासारखं आहे. दादासाहेब खापर्ड्यांनी लोकमान्य टिळकांना जी जन्मठेपेची शिक्षा झाली कोणती शिक्षा 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि ब्रह्मदेशामध्ये त्यांची रवानगी झाली याच्या विरुद्ध भारतातल्या सगळ्या कोर्टांचे दरवाजे ठोठावून झाल्यानंतर लंडनमध्ये देखील केस लढवलेली होती आणि ते टिळक भक्त असल्यामुळं अर्थात या सगळ्या केसेसचा निकाल दादासाहेबांच्या विरुद्ध म्हणजे टिळकांच्या विरुद्ध लागला. टिळकांना 6 वर्षांची शिक्षा ही भोगावीच लागली कारण ब्रिटिशांनी ठरवलेलं होतं की टिळकांना राजकारणातून उचलून बाजूला टाकायचं. पण त्यानंतर दादासाहेब खापर्ड्यांवर सीआयडीचा मोठा ससेमिरा सुरू झाला. सरकारने अतिशय बारीक लक्ष दादासाहेबांवर ठेवायला सुरुवात केली. तो ससेमिरा चुकवण्यासाठी म्हणून गुपचूप दादासाहेब खापर्डे शिर्डीला येऊन राहिले आणि काही दिवस ते राहिले. माझी कल्पना 1 महिनाभर राहिले असतील. त्यांची तिथं कोणाला ओळख नव्हती. साईबाबा त्यांना ओळखत होते पण तिथंही एक ब्रिटिश हेरगिरी करणारा माणूस आला मराठी बोलणारा. तो दादासाहेबांच्या खोलीत उतरला. दादासाहेबांशी त्यांनी पक्की ओळख करून घेतली. त्यांच्या घराची सगळी माहिती घेतली आणि दादासाहेबांच्या घरी जाऊन पाहुणचार देखील घेऊन तो आला. साईबाबा दादासाहेबांशी विशेष काही बोलले नाहीत. या सगळ्या काळात मधून अधून थोडं थोडं काहीतरी बोलत होते. दादासाहेब मनशांती करता गेलेले होते पण दादासाहेबांचा अजून एक सुप्त हेतू होता साईबाबांच्या चरणांशी जाण्याचा जो आपल्या सगळ्यांना कळला असेल. या प्रश्नाच्या संदर्भात मी उत्तर देतो आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंट मागं लागल्यानंतर सत्पुरुषांच्या पाठीशी राहायचं सत्पुरुषांच्या चरणाशी जायचं याचं साईबाबांवरही काही येऊ शकत होतं. तिथं जे गुप्तहेर आले ते काही उगीच आलेले नव्हते की हा साधू देखील अशा काही चळवळीत आहे का यावरही ब्रिटिशांनी नजर ठेवली. म्हणजे कोणत्या पातळीवर जाऊन त्रास होऊ शकतो सत्पुरुषांना झाला काहीच नाही कारण दादासाहेबांशी साईबाबा विशेष काहीच बोलले नाहीत. पण तेव्हा एकदा साईबाबा दादासाहेबांशी बोलत असताना म्हणाले की वैयक्तिक अडचणीपोटी लोक मला प्रश्न विचारतात इथं येतात याचा मला त्रास होतो, ते दादासाहेबांना उद्देशून असेल की नसेल? दादासाहेबांना तसं वाटलं नाही पण तसा अर्थ निघतो ना। आणि खासच साईबाबांना आता त्यांची जी कीर्ती झाली आहे ती साईबाबांना स्वतःला नक्की आवडणार नाही। साईबाबांचे मानसपुत्र आणि शिष्योत्तम दासगणू महाराज ते रामनवमीच्या दिवशी तिथं कीर्तन करत असत आणि दासगणू महाराजांनंतर अनंतरावांनी ती प्रथा चालू ठेवली। पण जसं सिनेस्टार तिकडे जाऊ लागले, मुंबईतले बिल्डर तिकडे जाऊ लागले, तसं अनंतरावांनी जाणं बंद करून टाकलं। तर श्रीधर स्वामीजींकडे लोक येत असत आणि श्रीधर स्वामी त्यांच्या शंकांचं निवारण करत असत, ते त्यांना काही विद्या प्राप्त होत्या श्रीधर स्वामी महाराजांना, त्यांनी दिलेल्या मंत्रांनी मानसिक स्थिती सुधारत असे, भूतखेत निघत असत अशी लोकांची श्रद्धा होती आणि आलेल्या व्यक्तीच्या कळवळ्यापोटी श्रीधर स्वामी देखील मंत्र देत असत किंवा काही उपाय सांगत असत। आणि पुढे श्रीधर स्वामीजींकडे याच प्रकारचे लोक फार मोठ्या प्रमाणावर यायला लागले। एकदा असं झालं की सज्जनगडवर स्वामीजी आलेले असताना दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत अखंड लोक भेटत होते आणि त्यांना प्रश्न विचारत होते। ते सगळे असे वैयक्तिक अडचणीचे होते, समजा मूल होत नाहीये, मुलीचं लग्न ठरत नाहीये, प्रमोशन मिळत नाहीये, नोकरी लागे, असं काही असेल। आणि महाराजांची महाराजही थकले आणि एक तरुण दर्शन बंद झाल्यावर म्हणत होता की मला त्यांना ध्यानासंबंधी विचारायचे, मला जाऊ देत। आणि सेवेकरी सांगत होते की आता वेळ संपली। ते श्रीधर स्वामी महाराजांनी अस्पष्ट ऐकलं आणि म्हणाले की तो जो तरुण मुलगा आहे त्याला आत पाठवा, इतका वेळ लोकांची भूतखेतं काढण्याचं काम करतोय, कोणीतरी साधनेविषयी विचारायला प्रथमच आलाय एवढ्या वेळात, त्याला आत पाठवा म्हणाले। असं अशी श्रीधर स्वामीजींकडे परिस्थिती झाली। या प्रश्नामध्ये साईबाबा आणि श्रीधर स्वामी यांचा उल्लेख केलेला आहे। तसं स्वामी माधवनाथांचं उदाहरण देऊन मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की स्वामीजींना लोक असे प्रश्न विचारत आणि तसेच मला येऊन विचारतात असं प्रश्नामध्ये आहे। स्वामी माधवनाथ हे साईबाबांसारखं काम करत नव्हते, स्वामी माधवनाथ हे श्रीधर स्वामी महाराजांसारखं काम करत नव्हते, मी सुद्धा साईबाबांसारखं काम करत नाही, श्रीधर स्वामी महाराजांसारखं काम करत नाही। या संदर्भात मला जरूर कोणी विचारायला येतं की हा 12वी झालाय याला सीएकडे पाठवू का, किंवा इंजिनिअरिंगची अमुक अमुक ब्रँच यांनी घ्यावी का, असं मला विचारायला येतात। तर बऱ्याच जणांना मी इथल्याच काही मंडळींकडे पाठवतो की मला त्याची तेवढी माहिती नाहीये, तर ते तुम्हाला सांगतील, ज्यांना माहिती आहे त्यांना तुम्ही विचारा असं मी सांगतो। आणि हे सर्वांच्या समोर घडतं मंगळवारी। होईल बघू। अशा प्रकारची आश्वासनं स्वामीजी देत नसत, मीही देत नाही. आता प्रश्न राहिला की मंगळवारी मला लोक भेटून अशा प्रकारे बोलतात आणि त्याचा माझ्यावर ताण येतो. हा माझ्या मुलांनी मला एखादा प्रश्न विचारलेला आहे त्याच्या अडचणीचा. जेव्हा त्याची अडचण आहे तेव्हा ती लक्षात घेऊन त्याच्या भावनेशी एकरूप झाल्यावर पिता म्हणून माझ्यावरही ताण येणार. तुमच्यातही जे पिता असतील त्यांना आपल्या मुलाबद्दल प्रश्न सोडवताना स्वतःवर ताण येतो हे जाणवत असेल. शरीर प्रकृती उत्तम ठेवायची ती स्वार्थाकरता नाही हे पित्याला माहिती आहे. आपल्या मुलाला अडचणीतून बाहेर काढणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याकरता जे व्याप कष्ट होतील ते सहन करणं, जर माझ्या मुलाला बाहेर काढण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी त्याच्या प्रश्नाशी समरस होताना मला व्याप होणं किंवा माझ्या मनाला वेदना होणं हे मी सहन करू शकतो, तर गिरीशच्या मुलाच्या वेळेला मी का नको करायला असं मी विचारेन. इथं येणारा जो साधक आहे त्या साधकाच्या बाबत त्यांच्या प्रश्नामध्ये मी का नको लक्ष घालायला. माझी शरीर प्रकृती याला अति अवास्तव महत्व देऊन फक्त पारमार्थिक लोकांकरताच मी बोलेन असं जर मी ठरवलं तर तुम्ही खरोखरच परमार्थ करण्याच्या इच्छेचे आहात, पण तुम्हाला असणारा एखादा अडचणीचा भाग जो असेल तर तो तुम्ही सांगणार कोणापाशी. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, असं सद्गुरूंबद्दल म्हटलं जातं. आणि मला असं माहितीये की अशा अडचणीच्या वेळेला जी व्यक्ती येते वेगवेगळ्या अडचणी असतात, नोकरी सोडू का, आणि 2 वर्ष राहिलेली असतात, केवळ म्हणजे त्याची मानसिक काहीतरी अडचण झालेली आहे म्हणून तो नोकरी सोडतोय, त्याच्यातून एक मोठी हानी होणार आहे त्याच्या कुटुंबाची. नोकरीत असं होतं की शेवटी शेवटी पगार मोठा असतो, म्हणजे ज्या वेळेला बचत होणार त्यावेळेला थकायला सुरुवात झालेली असते शारीरिक अंगाने. तसंच काही व्याप जर होणार असतील तर आता नको असं सज्जनाला तर नक्की वाटायला लागतं, पण त्यावेळेला त्याला थोडंसं जर प्रोत्साहन दिलं आणि 2 वर्ष त्याला मिळाली तर त्याचं सेव्हिंग्स किती वाढतं. अशा वेळेला मला काय त्याचं येतं म्हणून तुला सोडायची तर सोड म्हणायचं. त्याचा काय नक्की प्रश्न आहे, तो कशाकरता विचारतो आहे, तो जर प्रामाणिकपणाने विचारत असेल तर त्याच्या प्रश्नामध्ये आपण लक्ष घालायला काही हरकत नाही या भावनेने मी लक्ष घालतो. मानसिक आधाराची गरज कुठं पूर्ण होणार. तरुण मुलं नोकरी लागेपर्यंत सैरभैर झालेली असतात, त्यांना आधार कोण देणार, त्यांना परमार्थ करायचा आहे. जेव्हा कोणीतरी अचानक येतो की हे स्वामी आहेत, असं आहे की माझ्या मागं असणारं स्वामी हे जे नाव आहे त्यामुळे मी ज्योतिषी असावं, मला भविष्यातलं कळत असावं असं समजून काही लोक येतात, किंवा यांना अंतरप्रेरणेने आपले प्रश्न सोडवण्याची यांच्यात ताकद आहे असं समजून लोक येतात ज्यांचा साधनेशी संबंध नसतो, जे कधी इथं आलेले नसतात आणि तेवढी एक वेळ झाली की परत कधी त्यांना यायचंही नसतं. ते साईबाबांच्याकडे जसे जातात तसे व्यवहार करण्यासाठी आलेले असतात. त्यांना मी असं सांगतो की मला याच्यातलं काही कळत नाही, पण जो आपली मनस्थिती ही देवा सच्चा परमार्थाचा शास्त्र वचनांच्या आधाराने ठीकठाक ठेवू इच्छितो आणि त्याला एखादा प्रश्न कुठेतरी सतावतो आहे, कधी कधी नुसतं ऐकून घेतल्यामुळे देखील समाधान वाटतं। याचं कारण ऐकून घेण्याची क्षमता असणारा असाही हल्ली कोणी भेटत नाही। तुम्ही तुमच्या पत्नीशी बोलायला लागलात तर ती तुमच्यापेक्षा जास्त भयभीत होते, तुम्ही तुमच्या भावाशी बोलायला गेलात तर हल्ली नातेसंबंधच नसतात, तुझं तू बघून घे म्हणतात। अशा वेळेला साधकाला आधार देण्याचं काम, दिलासा देण्याचं काम आवश्यक असतं। म्हणून या मंगळवारच्या भेटीगाठीच्या कार्यक्रमामध्ये जरूर अशा प्रकारचे लोक कधी कधी येतात, विचारतात। त्याच्यामध्ये तो साधक आहे हे लक्षात घेऊन, आणि मला माहिती आहे की आपल्यातल्या प्रत्येकाने कोणी कधी नोकरी संबंधी, कोणी कधी मुलासंबंधी, कोणी कधी कौटुंबिक अडचणींसंबंधी, आर्थिक गोष्टींसंबंधी, बदलीसंबंधी, नोकरी, रिटायरमेंट, शेकडो गोष्टींसंबंधी मला विचारलेलं आहे। आणि मीही अशा प्रश्नांच्या बाबत आपल्याला सगळं माहिती आहे अशा पद्धतीने काहीतरी सल्ले कधीही देत नाही। ज्याच्या संबंधी काही करताच येत नाही ते परमेश्वरावर सोपू म्हणतो, त्याची हानी होणार नाही हे पाहतो, थोडा दिलासा देतो। व्यक्तीच्या बाबत जे व्हायचं ते दोन चार महिन्यात, चार आठ महिन्यात, आठ बारा महिन्यात, वर्षा दोन वर्षात त्याच्या मनासारखं होतं, तोपर्यंत त्याला धीर मिळण्याची गरज असते। पण हा माझा उद्योग नाहीये हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये। या प्रश्नात जे लिहिलेलं आहे त्याच्याशी मी 100% सहमत आहे। हा माझा उद्योग नाहीये, हा माझा व्यवसाय नाहीये, याकरता मी बसत नाही। तरी देखील दिलासा मिळण्याची गरज असते। आणि जर तुम्हाला मी माझ्या कुटुंबातला किंवा परिवारातला समजत असेल तर तुमच्या केवळ पारमार्थिक बाबत आस्था दाखवून व्यवहाराबाबत तुझं काय व्हायचं ते होऊ देत असं नाही करता येत, असं करू शकत नाही। मी तुमच्या प्रत्येकाच्या घरात राहतो, माझ्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये इथं नियमित येणारे सर्व आहेत। स्वामीजी मला एकदा असं म्हणालेले होते की तुला अगदी शुद्ध परमार्थ आणि केवळ आत्मज्ञान याखेरीज दुसरं मला काहीच नको, असं खरंखुरं म्हणणारे कमी भेटतील। त्यांच्याकरता आपण आहोत, पण लोकांना दिलाशाची गरज असते, तेव्हा त्यांच्याशी फटाफटा करता येत नाही, करूनही चालत नाही आणि तसं करूही नाहीये असं मी म्हणेन। आता याचा तुमच्यावर खूप ताण पडतो आणि मग तुमचं दीर्घकाळ आध्यात्मिक मार्गदर्शन या सगळ्या सकट संतांचा देह जितका टिकायचा तितका टिकेल, असं काही नाही झालं तर अजून एखाद दोन वर्षांनी आयुष्य जास्त, पुढचं आयुष्य काही 10-10 वर्ष पुढे नाही जात, एखादं वर्ष 6 महिने पुढे जातं। शरीरावर ताण आल्यानंतर जे पुढे आयुष्य मिळतं ते असं 10-10 वर्ष पुढे नाही जात, पण लोकांकरता झिजूनच त्याची कोणतीही पारमार्थिक व्यावहारिक अडचण दूर करून त्याला परमार्थाला लावायचा असा प्रश्न नसून जो इथं येतो आहे त्याला आपला समजून त्याच्यासंबंधी बोलणं चालणं करणं, कोणीही स्त्री मनुष्य यावा आणि त्यांनी काहीतरी म्हणावं आणि संतांनी ते त्याला द्यावं असा स्वस्त दरबार इथं मांडलेला नाहीये। आणि असे लोक इथून डिस्करेज होऊन जातात आणि तसे ते जाणं हे एक प्रकारे योग्य ही आहे, नाहीतर इथं तशी मंडळी आली तर तुमच्यासारखी मंडळी इथं राहणारच नाहीत. ते म्हणतील हे बदललंय आता इथलं सगळं, तुमच्यासारखी मंडळी मला समोर अशा करता आहे, शुद्ध परमार्थ ज्याला हवा आहे अशी, की या अशा अवास्तव गोष्टी इथं नाहीत. इथं मोठ्या मोठ्या गाड्यांमधून लोक येऊन काही ना काहीतरी करायला लागले, जसं शिर्डीमध्ये होतं तसं, तर तुम्ही टिकणार नाही, तुम्हाला तिटकारा येईल, नको वाटेल. तुमच्या आईला बरं नाहीये, तुमचं स्वतःचं ऑपरेशन आहे, तुम्ही सांगणार कोणाला? तुम्ही मला सांगणार, मी तुमच्याबरोबर असणार. या भूमिकेतून मी हे सगळं करतो, त्यामुळं हे कोण साधक आहेत त्यांना जी काळजी वाटते ती तर अतिशय बरोबर आहे, पण अशा लोकांना इथं एंटरटेन केलं जात नाही, करायचं नाही असंच ठरलेलं आहे. मला मध्यंतरी कोणीतरी विचारत होतं की संतांकडे लोक हे विचारायला जातात, अशाच गोष्टी विचारायला जातात. अशा गोष्टी विचारायला येणाऱ्यांना मी सांगतो की मला जे समजतं त्याच्याबद्दल विचारा. मला ध्यानाबद्दल समजतं, नामाबद्दल समजतं, मन शांत होण्याबाबत समजतं. मला खरंच ज्योतिषाबद्दल कळत नाही त्याला मी काय करणार, आणि मला ते ज्ञान नकोच आहे. असं असल्यामुळंच इथं येणारी व्यक्ती माझ्या तोंडून काहीतरी अप्रतिम ऐकण्याची अपेक्षा करते तर धीर घेऊन फार तर जात असेल, पण खोटं काही मी कोणाला सांगत नाही, सांगू शकत नाही. हे मी सांगण्याच्या बाबतही पाळलेलं आहे आणि ऐकण्याच्या बाबतही पाळलेलं आहे, कारण आलेल्या व्यक्तीवर आपला प्रभाव गाजवण्यासाठी ही तर एक युक्ती असते. पूर्वी आपल्या केंद्रात एक भगिनी यायच्या, त्या बघू हात तुझा म्हणून, बाळ हात बघू तुझा म्हणून हात पाहायच्या, मग दोन चार गोष्टी सांगायच्या. असं बरेच जणांना करायच्या, मग अजून काही तर माझ्या घरी ये म्हणायच्या. तर अशा गोष्टी याच्यातून भलतीकडे प्रकरण जातं. एकदा गिरीश त्याच्या ऑफिसमध्ये एक जण होते, त्यांना इंट्युशन म्हणा किंवा पुढचं सगळं समजतं म्हणा, आणि ते खरंही आहे, खरंही होतं. ते आहेत की नाही आता मला माहिती नाही, पण गिरीश असं सांगतो की स्वामीजी देह ठेवणार हे भाकीत त्यांनी वर्तवलेलं होतं आधीच, असं त्यांना कळणार आहे असे त्याच्या माहितीचे गृहस्थ. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर त्यांनी मला निरोप पाठवला की आता जे आहेत मकरनाथ त्यांना माझ्याकडे घेऊन आला तर बरं होईल. तर मी ते जवळपास 2-4 महिने टाळलं, पण त्याची आणि त्यांची वारंवार भेट होत असल्यामुळे ऑफिसमध्ये, त्याच्याकरता म्हणून मी शेवटी गेलो त्यांच्याकडे. ते कुठं पिंपरीला कुठं राहत होते, त्यांच्याकडे जाऊन बसल्यावर त्यांनी मला सुरुवातीलाच सांगायला सुरुवात केली की थोडासा अडचणीचा काळ आहे. मी म्हणलं थांबा, तुम्ही मला ज्योतिष सांगताय का? तुम्ही मला काही सांगू नका, जे माझ्याबाबत होणार आहे ते मला मान्य आहे. नाही म्हणाले तुम्ही याच्यातून बाहेर पडाल तरी उत्तम आहे, पण मला ज्योतिष सांगू नका. असं मी सांगितल्यानंतर त्यांची सगळी सद्दीच संपली, त्यांना माझ्याशी काय बोलायचं तेच कळेना. शेवटी ते स्वतः काय काय उपासना साधना करतात आणि ती बरोबर चालली काय तेच मला विचारायला लागले. असं दुसऱ्याच्या कह्यात ज्योतिषाच्या अंगाने तर जाऊ नये आणि कोणाला असं पकडू नये, कोणाला असं अधीन करू नये. या मुशीत तयार झालेलं असल्यामुळं कोणी असं काहीही जरी विचारलं तरी भक्त असेल तर इथं सांगितलं जाणार नाही आणि लोकांना कसं हवं असतं अशी मंडळी इथं येणारच नाहीत. असं असल्यामुळं तुमच्यासारखी मंडळी इथं येतात. मग अशा वेळेला तुमची साधना पाहून, तुमची निष्ठा पाहून तुम्हाला असणारी एखादी रुखरुख ही माता पिता बंधू सखा या भावनेतून आपला तो प्रश्न आहे अशा भावनेतून जरा लक्ष घातलं तर जी काही शारीरिक त्याच्यातून हानी होईल एवढी काही होणार नाही, अशी नाही होऊ शकत असं मला वाटतं. आणि जो काही थोडा बहुत ताण तर तो आपल्या मुलांचाही आपल्यावर पडत असतो जेव्हा तसं असतं तेव्हा, तर कलमी तयारच आहे. असे माझे याबाबत विचार आहेत असं मी तुम्हाला सांगतो. याचा अर्थ असा तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट मला विचारा असंही नाही, पण अडचणीत आल्यावर खरंच आहे की पहिला फोन स्वामीजी अमुक अमुक माझी बायको बाळंतीण झाली आणि मुलगा झाला बरं का, कोणाला सांगणार हो? ते स्वामीजींनाच सांगणार. तुम्हाला जर पहिली आठवण स्वामीजींची होते तर मला त्रास का म्हणून व्हावा असं मी म्हणेन. तर मलाही बरं वाटतं. असा एकूण याबाबत मी विचार केलेला आहे. माझ्या शारीरिक ताणाची तुम्हाला कल्पना किंवा काळजी आहे हेही खरंच खूप चांगलं आहे, पण माझ्यावरचा शारीरिक ताण किंवा माझं शरीर ठीकठाक ठेवणं हे केवळ माझं काम आहे याची मला कल्पना आहे. मी व्यायाम करायला पाहिजे, मी माझा आहार विहार सांभाळायला पाहिजे, याच्यावर तुम्ही काहीच नाही करू शकत. तर जे मी करायला पाहिजे ते मीच करायला पाहिजे, ते मी करतो आहे आणि करत राहीन. आणि त्याबरोबर वाट्याला आलेलं जे जीवन आहे तुमच्याबरोबर मोठ्या आनंदानी प्रेमानी असं मी नक्की व्यतीत करेन अशी मजा आहे. या शिंदे काका कुठं गेले? हा या अभंग म्हणा. आणि असं घडतं की त्या याच्यामध्ये मी कोणाला अभंग म्हणायला सांगतो आणि त्या अभंगावर मी माझं प्रगट चिंतन, अंतरंग प्रगट चिंतन करतो, नाम सांगतो, सगळे मिळून नाम घेतो, कधी ध्यानाला बसतो आणि पारमार्थिक प्रश्नही विचारले जातात जे मंगळवारी येत नाहीत त्यांच्याकरता सांगतो की असं अगदी नेहमी होतं असं नाही. पारमार्थिक प्रश्नही विचारले जातात, ध्यानासंबंधी प्रश्न विचारले जातात, तेव्हा सगळ्यांना घेऊन ध्यानाला देखील थोडा बसतो, कधी कधी आनुषंगिक साधना करतो. असं एकांगी वातावरण तिथं नाहीये की येतात आणि आपलं सांसारिक काहीतरी विचारतात असं होत येत नाही. म्हणा
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, तो न देखिला साजनी, तो न देखिला साजनी. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, तो न देखिला साजनी. तो देखिला साजनी पहाता पहाता मनन पुरदनी पहाता पहाता मनन पुरदनी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव फिटला संदेह निमाल दिजपन फिटला संदेह निमाल दिजपन देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव अनंत रूपे अनंत वेसे देखिला नात्यासी अनंत रूपे अनंत वेसे देखिला नात्यासी बाप रक महादेवर खून बानिनी कैसी बाप रक महादेवर खून बानिनी कैसी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तो मैं देखिला साजनी तो मैं देखिला साजनी योगिया दुर्लभ तो मैं देखिला साजनी तो मैं देखिला साजनी
वाह 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 चान हरी हरी एक दोन मिनट अपन शांतपणे बसूया अगदी स्थिर शांत शांती मंत्र माझ्या पाठोपाठ म्हणा ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्
सच्चित आनंद प्रेम शांत असे जाणोनी परमात्म्याचे ध्यान करितो तो परमात्मा अमुचा बुद्धि स तशी प्रेरणा देवो हरी 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 स्वामी जी स्वामी जी नारायण नारायण प्रभु हरी 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 राम 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 बोला पुंडली कवरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 स्वामी।